श्रीराम। श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहणार आहोत। आज आपण 61वा श्लोक घेतोय। उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे। जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा। समर्थ काय म्हणतात, सामान्य मनुष्य काय करतो आणि त्याचा परिणाम काय होतो ते ह्याच्यात सांगितलेलं आहे। उभा कल्पवृक्षातळी, कल्पवृक्षाच्या खाली बसलेलं आहे, त्याच्या सावलीला बसलेलं आहे आणि दुःख आहे आणि दुःखाचा विचार करतो आहे। वास्तविक कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी या सगळ्याचे उल्लेख समर्थांनी केलेले आहेत। कल्पवृक्षामध्ये जी आपण कल्पना करावी त्याप्रमाणे घडत असतं। आता इथं सामान्य संसारी मनुष्य जो आहे, बद्ध पुरुष जो आहे, तो सारखा जो चिंतन करत असतो ते दुःखाचं। वस्तुतः माणसाने आनंदाचे क्षण आठवावेत आणि दुःखाचे क्षण ताबडतोब विसरून जावेत, तो कप्पा बंद करून टाकावा। त्याच्याऐवजी सारखं दुःखाचं चिंतन करत राहिलं तर त्याच्या अंतरात दुःखच भरून राहतं। म्हणून संतही नेहमी सांगत असतात, आनंदात राहा, आनंदात राहा। आनंदात राहिला की तो जीव आत्म्याच्या जवळ राहतो आणि दुःख करायला लागला की देहबुद्धीवर येतो। हा एक विचार जर मनात आपण पक्का ठसवला तर पुढच्या पुष्कळ श्लोकांचा अर्थ आपल्याला कळायला सोपा जातो। या ठिकाणी ते म्हणत आहेत, कल्पवृक्षाचा सावलीला बसलाय आणि हा दुःख वाहतोय, त्यामुळे त्याच्या अंतरामध्ये दुःखच भरून राहतं, आनंद भरून राहत नाही। आणखीन काय करतो तो, तर जनी सज्जनी वाद हा वाढवावा, त्याचा परिणाम पुढे मागुता शोकजीवी धरावा। जी मंडळी जनी म्हणजे लौकिकामध्ये समाजात वावरताना, सज्जनी सज्जनांच्या ठिकाणी, संत सत्पुरुषांच्या ठिकाणी गेल्यावर देखील वाद हा वाढवावा, हा वादच वाढवत राहतात, दुःखाची चर्चा करत राहतात। संतांच्याकडे किंवा सत्पुरुषांच्याकडे कोणी एखादी व्यक्ती गेली आणि त्यांनी विचारलं कसं काय आहे किंवा असं काय, तर ते संसाराचं रडगाणं सांगत राहतात, संसारात किती दुःख आहेत, काय झालं आहे, काय नाही, महाराज तुम्ही जरा त्याच्याकडे बघा। वास्तविक संत संसारातलं सांगायला बसलेले नसतात, ते संसारातून बाहेर कसं पडायचं ते सांगायला असतात, पण ते विचारायला कोणी जातच नाही, त्याच्याऐवजी संसारातलं सांगत बसतात। त्याचा परिणाम काय होतो, पुढे मागुता शोकजीवी धरावा। त्याचा परिणाम असा होतो की दुःखाचं चिंतन केल्यामुळे त्या जीवाला शोक, झालेल्या गोष्टींचा पश्चाताप, हेच पुन्हा पुन्हा येत राहतं। म्हणजे वस्तुतः संतांना असं वाटत असतं की दुःख बाजूला टाकावं, पश्चातापसुद्धा सारखा करायचा कारण नाही, एकदा झाला पश्चाताप किंवा हे आपलं चुकलं, आता तेच पुन्हा पुन्हा जे झालेली चूक उगाळत बसायची नाही, तर पुन्हा ती चूक होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आणि मनाची उद्विग्नता घालून पुन्हा आनंदात शांत कसं राहता येईल ते पाहायचं। म्हणून ह्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं आहे की काय नेमकं होतं आहे आणि काय करायला पाहिजे, तर ते पुन्हा येणार आहे। तर पुढचे 2-3 श्लोक असंच आहेत की काय करायला पाहिजे हे न कळल्यामुळे अज्ञानी जीव काय करत राहतो ते सगळं सांगितलेलं आहे, ते आपण एक एक श्लोक पुढे बघणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ। 5 मिनटं तसंच मला 5-7 मिनटात।